माझ्या प्रिय मुलांनो, प्रिय मुलींनो, तुम्ही आता बालक नाही, बालिका नाही, तुम्ही युवकही नाही आणि युवतीही नाही, मधली अवस्था आहे. तर आता किशोर आहात, किशोरी आहात. आता तुम्हाला दिसतंय तुम्ही युवक बनणार आहात, तुम्ही युवती बनणार आहात. बालपण संपलं आहे. जेव्हा युवक बनाल, युवती बनाल, तेव्हा जीवनातल्या खूप जबाबदाऱ्या घेऊन चालावं लागेल. या जबाबदाऱ्या ओझ्याप्रमाणे समजाल, रडत खडत उचलाल तर जगणं मुश्किल होईल. जीवन काही ओझं नाही आहे. खूप प्रसन्नतेनं, खूप आनंदानं भरभरून आपण आपलं मानवी जीवन व्यतीत करू. आम्ही आपल्या शरीरानं, आपल्या वाणीनं असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे इतरांची सुखशांती भंग होईल, दुसऱ्यांचं अमंगल होईल, दुसऱ्यांचं अहित होईल, असं कोणतंच काम करणार नाही. अशाच प्रकारचं काम करू ज्यामुळे इतरांचंही भलं होईल, मंगल होईल. असं का करायचं आणि असं काम का नाही करायचं ज्यामुळे दुसऱ्यांची सुखशांती भंग पावेल, जे केल्यामुळे इतरांना त्रास होईल. आता तुम्ही लहान राहिला नाही, मोठे होत आहात, तर विचार कराल की अरे मला कोणी मारलं तर मला चांगलं वाटत नाही ना. चांगलं वाटतं का? कोणी तुम्हाला मारलं तर तुम्हाला चांगलं वाटेल का? चांगलं वाटणार नाही. अरे मग मी कोणाला मारलं तर त्याला कसं चांगलं वाटेल? त्यालाही चांगलं वाटणार नाही. माझी खूप आवडती वस्तू आहे, मूल्यवान वस्तू आहे, जी मी माझ्याजवळ ठेवू इच्छितो आणि कोणी ती चोरून नेली, हिसकावून घेतली, झडप घालून घेऊन गेलं तर चांगलं वाटत नाही ना. त्याचप्रमाणे मी कोणाची वस्तू चोरी केली तर त्याला कसं चांगलं वाटेल? कोणी खोटं बोलून आपल्याला फसवलं, अरे खोटं बोलून फसवीत असेल तर आपल्याला कसं चांगलं वाटेल? तसंच आम्ही कोणाला खोटं बोलून फसवलं तर त्याला कसं चांगलं वाटेल? कोणी आपल्याला वाईट बोललं, कटू बोललं, शिव्या दिल्या, कोणी आपली निंदा केली, कोणी आपली चुगली केली तर आपल्याला चांगलं वाटत नाही. तर आम्हीही कोणाला वाईट बोललो, कटू बोललो, निंदा केली, शिव्या दिल्या तर त्याला कसं चांगलं वाटेल? नाही चांगलं वाटणार. तुमचे भाऊ आहेत, बहिणी आहेत, कोणी बदमाश मुलांनी तुमच्या बहिणीची छेड काढली, बदमाशी केली तर तुम्हाला चांगलं कसं वाटेल? नाही वाटणार ना, कधीच चांगलं वाटणार नाही. तुम्हाला राग येईल, अरे माझ्या बहिणीबरोबर असा वागतोय आणि म्हणून मी कधीच कोणाशी असं वर्तन करणार नाही ज्यामुळे दुसऱ्याच्या मनाला त्रास होईल. आता आणखी एक गोष्ट, आम्ही कोणत्याच मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. आपण पाहिलं असेल की मादक पदार्थांचं सेवन करणारा बेघोषित असतो, पिऊन बडबडतो, शिव्या देतो आणि रस्त्यावर कुठेही पडलेला असतो. त्याचे किती वाईट हाल होतात ना. तर काय आपण आपली अशी वाईट अवस्था करून घ्याल? कधीच असं करणार नाही. जेव्हा माणूस असं काही पितो, नशा करतो, तेव्हा त्याला शुद्धच नसते, त्याला सगळं काही समजतं. मला चांगलं जीवन जगायचं आहे पण जगणार कसं? त्याचं मनच त्याच्या ताब्यात नाही ना, शुद्धच नाही ना, त्याला विचारच करू शकत नाही, त्यामुळे चुकीचं काम करून बसतो. म्हणून आम्ही कधीच नशापता करणार नाही. बस या मुख्य गोष्टी, आम्ही सदासाराचं जीवन जगू, असं जीवन जगू की आम्ही इतरांची सुखशांती भंग करणार नाही. आणि जेव्हा आणखी मोठे व्हाल तेव्हा आत्ता जी साधना शिकाल तिच्यात आणखी पुढे जाल. मग तुम्ही आत्मनिरीक्षण करायला शिकाल. जेव्हा तुम्ही आत्मनिरीक्षण कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा एखादा मनुष्य कोणाची हत्या करतो की चोरी करतो की व्यभिचार करतो की खोटं बोलून कोणाला फसवतो की कटू बोलतो की नशापता करतो तेव्हा त्याच्या मनात विकार जागतात आणि मनात विकार आले की तो व्याकुळ होतो. कोणी कोणाला मारेल तर कसं मारेल? प्रथम राग येईल, मगच मारणार ना. खूप जोरात राग येईल तेव्हाच कोणाला तरी मारेल. अरे राग आला म्हणजे व्याकुळ झालात ना. राग आल्यानंतर कोणाला शांत वाटेल का? तुम्हाला कधी कधी राग येतो ना, तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं का? राग आल्यानं खूप व्याकुळतायत. राग आला व्याकुळ झाला, राग आला व्याकुळ झाला, ईर्ष्या झाली व्याकुळ झाला, वैमनस्य आलं व्याकुळ झाला, तर व्याकुळच व्याकुळ व्हाल. अरे बाबा, आपणच आपल्याला सुखी ठेवायचं आहे, यासाठीही आपण सदाचाराचं पालन करायचं आहे. या तर आज आपण काम सुरू करूया. जेव्हा कोणत्याही व्यक्तीला सदाचाराचं पालन करायचं असतं, आम्ही चोरी करणार नाही, हत्या करणार नाही, वाईट काम करणार नाही, चांगलं काम करू, त्यासाठी आपलं मन ताब्यात आणायला पाहिजे ना. ज्याचं मन ताब्यात नाही तो कसे काय वाईट काम करणार नाही? करणारच. तो चांगलं काम कसं करेल? करणारच नाही, कारण की त्याचं मन ताब्यातच नाही ना. तेव्हा प्रथम मनाला वश करायला शिकायचं आहे. तर मनाला ताब्यात करण्याची विद्या आता शिकूया. सर्वजण शाळेत सायन्स शिकता ना, विज्ञान शिकता ना. अरे हे पण सायन्सच आहे. प्रकृतीचे कोणते नियम आहेत? भौतिक पदार्थांचा काय नियम आहे? आपले शरीर भौतिक पदार्थांनी बनले आहे ना, याचे कोणते नियम आहेत? आणि आमचं मन, याचा कोणता नियम आहे? ते कसं काम करतं? हे शरीर ते कसं काम करतं? हे मन आणि हे शरीर कसं काम करतात? कसं एक दुसऱ्यामुळे प्रभावित होतात? अरे शरीराच्या अंतरंगातच सारं जग आहे. किती गोष्टी आहेत त्या पुस्तकातून समजणार नाही, त्या तर प्रवचनांनी सुद्धा पूर्णपणे समजणार नाहीत. जेव्हा तुम्ही अंतरंगात पाहायला शिकाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल. तर हे सारे सायन्सच आहे. हा सारा मार्ग ते शुद्ध सायन्सच आहे. मन आणि शरीराचं ते सायन्स आहे, विज्ञान आहे. मनाला वश करायचे आहे. मनाला वश करण्यासाठी काय करायला पाहिजे? जागरूक राहायला पाहिजे, खूप सावध राहायला पाहिजे. कोणत्या बाबतीत जागृत राहाल? अरे आपल्याच बाबतीत सावध राहायला हवं. चूक तर आपल्याकडून होते ना. जे आपण करायला नको ते काम करतो, म्हणजे आपण चूक केली ना, आपली चूक झाली. आपण आपल्यावरच पहारा ठेवायला हवा. आपण काय करत आहोत, आपण काय बोलत आहोत, आपल्या शरीरानं कोणतं काम करीत आहोत, आपण मनामध्ये कोणते विचार करीत आहोत, आपणच आपल्यावर पहारा ठेवायचा आहे. तर पहारा ठेवण्यासाठी प्रथम काय कराल? आपल्या श्वासावर पहारा ठेवा. ठीक आहे, श्वासावर पहारा ठेवा. आपल्याला तर पहारा ठेवायला शिकायचं आहे ना. त्यामुळे मनही वश व्हायला लागेल आणि आपणही जागरूक हो. आपल्याला आपल्या श्वासावर पहारा ठेवायचा आहे. तर कसा ठेवाल? आरामात बसा. खूप वेळ आरामात बसू शकाल असे बसा. खूप आरामात बसा. आपली कंबर, आपली पाठ आणि आपली मान हे तिन्ही सरळ ठेवा. डोळे बंद ठेवा, कारण की तुम्हाला पहारा आपल्या श्वासावर द्यायचा आहे. यात डोळे काय करणार? डोळ्यांना तर श्वास दिसतच नाही. दिसतो का कोणाला? श्वास आला, श्वास गेला तर डोळ्यांना दिसतो का? दिसत नाही ना. मनाला ते कळतं, म्हणून पहारा मनानं ठेवायचा आहे. तर डोळे बंद करूया. आणि जर डोळे बंद असतील तर चष्मा लावायची गरज काय? जे चष्मा लावतात ते चष्मा काढून ठेवतील. चष्मा लावत नसाल तर चांगली गोष्ट आहे. डोळे बंद ठेवूया आणि तोंड सुद्धा बंद ठेवू. तोंड बंद का ठेवायचं? कारण की तोंडाने श्वास घ्यायचा नाही, आपल्याला नाकानं श्वास घ्यायचा आहे. तर तोंड बंद ठेवा. आणि आता जेव्हा नाकातून श्वास येत आहे, नाकातून श्वास जात आहे तर नाकाच्या दरवाजांवर आपले मन ठेवा. श्वास तर इथूनच आत येणार, इथूनच बाहेर जाणार. तेव्हा नाकाच्या दरवाजांवर किंवा नाकाच्या आतील बाजूला एवढ्या अंतरापर्यंत बस जाणत राहूया. हा श्वास आला, हा श्वास गेला, हा श्वास आला, हा श्वास गेला. श्वास येत आहे तर जाणत आहो, येत आहे बस एवढंच, आणखी काही करायचं नाही. तो तर आपोआप येत आहे, जात आहे तर जाणत आहोत, जात आहे तो तर आपोआप जात आहे. आपण तर पहारेकऱ्याप्रमाणे उभे आहोत. जसं घरच्या दरवाजांवर पहारेकरी उभा असतो ना, बस त्याचप्रमाणे नाकाच्या दरवाजांवर उभे आहोत. मनाला नाकाच्या दरवाजांवर अशासाठी ठेवलं की ते पहारा देत राहील. श्वास आत आला की बाहेर गेला, हा आत आला हा बाहेर गेला, बस त्याला जाणार. खूप लक्षपूर्वक जाणार. प्रत्येक श्वास जाणत राहा, श्वासाश्वासाला जाणत राहा. आणि मन कुठेही पळून जाता कामा नये, फक्त श्वासाला जाणत राहायचं आहे. आणि इतर कोणतेही विचार येता कामा नये, केवळ श्वास जाणत राहा. हा श्वास आला, हा श्वास गेला. आत येणाऱ्या श्वासाला आत येणारा श्वास असंच जाणार. बाहेर जाणाऱ्या श्वासाला बाहेर जाणारा श्वास असंच जाणार. श्वास लांब आहे तर लांब आहे, छोटा आहे तर छोटा आहे, जसा आहे त्याला तसं जाणार. अरे हा मोठा श्वास आत आला, हा मोठा श्वास बाहेर गेला, हा छोटा श्वास आत आला, हा छोटा श्वास बाहेर गेला, जसा आहे तसा आहे, जसा आहे त्याला तसेच जाणत राहा. खूप जागरूक राहूया, खूप सावधान राहूया, खूप सावधान राहूया. श्वास प्रश्वासाला जाणता दृढ व्हावे ध्यान सर्व मुलांचे होय भले सर्वांचे कल्याण खूप मंगल हो खूप कल्याण हो खूप भले हो।